इतर क्रमांक 40 साक्षी होणं. येशू ख्रिस्तानं आपल्या विश्वासी लोकाले सांगितलं आहे, त्यानं आज्ञा देऊन ठेवली आहे की त्यानं दुसऱ्याले त्याच्या जवळ जाऊन येशू इसई सुवार्ता सांगावी, याच्यासाठी की त्याच्या पापापासून सर्वकालीन मरणापासून आणि नरकात जायापासून बचायले जावे. हे विश्वासी दुसऱ्या लोकायले जायला येशू इसई मालूम नाही, त्याला समजावून सांगतात की येशूने तुम्हाला बचावासाठी कुरसावर मेला आणि तुम्हाला तारण मिळणं सोपं केलं, म्हणून तुम्ही येशूवर विश्वास ठेवा आणि तारण साधून घ्या. पवित्र आत्मा तुमच्या आमच्या त्याच्या विश्वासणाऱ्याच्या जीवनात खूप शक्ती देव की प्रत्येकाच्या होटातून येशूची साक्ष लोकायला सांगितली जावं.